नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. राज्यातील विधान परिषदेच्या 5 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यात भाजप सर्वाधिक 3 जागा लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी 1 जागा लढवणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाकडून आज विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी 3 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील संजय केनेकर, नागपूर येथील संदीप जोशी यांच्यासह वर्ध्यातले दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत फिट इंडिया महोत्सवाचं उद्घाटन होत आहे. निरोगी आणि लठ्ठपणामुक्त राष्ट्राच्या दृष्टिकोनातून सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देणं हे या महोत्सवाचं उद्दिष्ट आहे. कार्यक्रमादरम्यान येत्या 20 तारखेपासून नवी दिल्लीत सुरु होत असलेल्या खेलो इंडियाच्या बोधचिन्ह आणि गीताचं अनावरणही यावेळी होईल. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक जिल्हा न्यायालयानं दिलेल्या स्थगिती निर्णयाच्या विरोधात माजी न्यायाधीश सतीश वाणी यांनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी परवा मंगळवारपासून सुनावणी सुरू होईल. सर्वसमावेशक असं वाळू धोरण राज्य मंत्रिमंडळासमोर या आठवड्यात मांडण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. राज्यात लिलाव न झालेल्या तसंच ज्या ठिकाणी पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली आहे अशा ठिकाणी वाळू घाट सुरू करण्याचा निर्णय हे नवं वाळू धोरण मंजूर झाल्यावर घेतला जाईल असं ते म्हणाले. एम सँड या योजनेत प्रत्येक जिल्ह्यात यंत्राद्वारे दगड बारीक करून वाळू तयार केली जाईल. या पर्यायी वाळूच्या उपलब्धतेमुळे नदीतल्या पारंपरिक वाळूची मागणी कमी होईल असा दावाही बावनकुळे यांनी केला. देशाचा ईशान्य भाग इतर भागांशी जोडून विकास, शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्याला केंद्र सरकारचं प्राधान्य असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. आसामच्या मिझोरममधल्या आसाम रायफल्स मुख्यालयाच्या स्थानांतर कार्यक्रमात ते काल बोलत होते. हे राज्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले. दरम्यान गेल्या 10 वर्षात आसाममधले 10,000 जास्त युवक शस्त्र टाकून मुख्य प्रवाहात आले असून आसाम प्रगतीपथावर आहे असंही गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. आसामच्याच गोलघाट जिल्ह्यातल्या डेरगाव इथं पोलीस अकादमीच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. छत्रपती संभाजीनगर परिमंडळात जवळपास 4,00,000 ग्राहकांकडे 215 कोटी रुपयांची वीज देयकं थकबाकी प्रकरणी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणनं सुरू केली आहे. या मोहिमेत वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची पडताळणीही करण्यात येत असून अनधिकृत वीज पुरवठा घेतल्याचं आढळल्यास थेट पोलिसात गुन्हा नोंदवण्याचा इशारा महावितरणच्या वतीनं देण्यात आला आहे. बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटनेच्या 64 सदस्यांनी काल तेलंगणात भद्राद्री कोठागुडम जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यात 16 महिलांचाही समावेश आहे. गेल्या 2 महिन्यात आत्मसमर्पण केलेल्यांची संख्या आता 122 पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 मार्च रोजी आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा 120 भाग असेल. नागरिकांनी त्यांचे विचार आणि सूचना येत्या 28 मार्च पर्यंत 1800 11 7800 या टोल फ्री क्रमांकाद्वारे पाठवाव्यात असं आवाहनही करण्यात आलं आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा करण्याच्या मागणीला काल झालेल्या अधिसभा सदस्यांच्या बैठकीत विरोध झाला. असा नामविस्तार झाल्यास त्याचं इंग्रजी लघुरूप वापरलं जाईल, त्यामुळे शिवाजी महाराजांचा अपमान होण्याची शक्यता आहे असं मत अधिसभा सदस्यांनी मांडलं. कुलगुरूंनी नामविस्ताराच्या विरोधातला प्रस्ताव स्वीकारला. देशभरात विविध ठिकाणी आज तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा चढलेला असून विदर्भात आगामी 2 उष्णतेची लाट येईल असा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. क्रिकेट. आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग T20 स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि वेस्ट इंडिज संघात होणार आहे. छत्तीसगडच्या रायपूर इथं होणारा हा सामना संध्याकाळी 7:30 सुरु होईल. महिला प्रीमियर लीग स्पर्धेचा किताब मुंबई इंडियन्सनं पटकावला आहे. मुंबईत कालच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर 8 मात करत मुंबई इंडियन्सनं हे यश मिळवलं. नाणेफेक जिंकून दिल्लीनं प्रथम क्षेत्ररक्षण निवडल्यानंतर मुंबईनं 20 7 149 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा डाव 20 9 141 धावांवर संपुष्टात आला. इटलीच्या तुरीन इथं सुरू असलेल्या विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या 3rd आणि 4th दिवशी भारतीय खेळाडूंनी आणखी 15 पदकं जिंकली आहेत. भारताच्या खात्यात आता 24 पदकं जमा झाली आहेत. दीपक ठाकूर आणि गिरीधर यांनी सुवर्ण पदक तर अभिषेक कुमार, राधादेवी, जियारा पोर्टर यांनी रौप्य पदक जिंकली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता. नमस्कार.